हॅलो नोवा, काय चाललंय उद्योग? नेहमीसारखंच चालू दे, गंमतच चालले आपल्या जीवनामध्ये. आज सांगतो तुला एक म्हण आहे, दगडापेक्षा वीट बरी. तर तसंच काहीतरी प्रकार झालं, पण जरा फरक काय बघ तुला कसं समजतंय. तर दगडापेक्षा विट्ट बरी. विट्ट म्हणजे इंग्रजीमधलं विट्ट, WIT विट्ट, विट्टी विट्ट. याचा अर्थ आहे विट्ट म्हणजे चालाकी, विट्ट म्हणजे चालाकी किंवा हुशार आणि विथ ह्युमर. तर असं, तर नेहमीसारखं मोठे काकांबरोबर गेलो. आज मोठे काकां भारीतलं हे काढलेलं, जुन्यामधलं ठेवणीतलं मास्क काढून बघतो तर सारखं शिंकतच बसला होता मोठे काका. आणि थोड्या वेळाने बघतोय तर ते सगळं लूज झालेलं होतं, बहुतेक बरेच दिवस वापरलं नाही म्हणून. तर असं मान इकडे केलं आणि उजवीकडे केलं, डावीकडे केलं, एका हलवण्यामध्ये ते मास्क आपोआप खाली यायचं. परत हे सॉक्ससारखं बा, नाही का सॉक्स घालतात तसं, सगळं लूज झालेलं तसं झालेलं. मग कुणीतर बघितलं, ओ नाकाला मास्क लावून घ्या की ते काय हेल्मेट गाडीला अडकून नेल्यासारखं करायला लागला की डोक्याला अडकवा म्हणून. एकाने रागवल्यानंतर मोठे काकाने बर म्हणून कसं तरी करून बांधून घेतलं. पुढे गेलो माझं नेहमीसारखं उद्योग करण्यासाठी. तर लाल्याची खूप पिल्लं, 5 पिल्लं झालीत लालीला. आता त्यातली 2 पांढरी आहेत आणि 3 काळी आहेत. त्यांना जवळ, मला माझ्याकडे जवळ यायचं आहे त्यांना. खरं मला कसं तर होतं बाबा, त्यांना बघितलं तर जवळ येऊन अगदी नाकाचं वास घ्यायला येतात. मला तर कसं तर होतं काय सांगू तुला. मग मी इकडं पळतो तिकडं पळतो. मग तेवढं पुढं गेलो, नेहमीसारखे इन्स्टॉलमेंटमध्ये इशू झाली. पुढं माझी नेहमीची सवय आहे बरं का, एक काहीतरी असं झाडे झुडूप पाहिजे ज्याला असे बाहेरपैकी छानपैकी हिरवेगार हिरवेशार असे लोंबकळत असलेले पानं असलेले बरं. आणि मगच मला शी होते. आणि मी पण शी कसं करतो, बरोबर नेम पहिला वास घेतो सगळं बरोबर आहे काय, मग ढुंगीला तिकडं पानाच्या जवळ नेतो. आणि पानाचं जरा स्पर्श झालं की म्हणजे कुल्ल्यांना जरा बरं हवा स्पर्श झालं की मग मला हुकी येते. मग मी करतो. आज एक झुडूप बघितलो काय बरं वाटलं नाही, दुसरं झुडूप बघितलो तिथं टाईमपास केलो तिथं पण काय बरं वाटलं नाही, तिसरं झुडूप बघितलो त्याला तर काटे होते ते जाऊ दे सोड म्हणून सोडलो, चौथं झुडूप पाचवं झुडूप 6वं झुडूप करत नेलो. तेवढ्यात मोठे काका कंटाळा, डोक्यावर कपाळावरती आठ्या, मोठे डोळे गरागरा फिरणारे, काय व्हॉट इज दिस कमॉन यार असं डोक्याने डोळ्याने म्हणत होता. मग बघतो पुढं काही झाडं झुडपी संपले होते. मग तिथं एक कामासाठी रस्त्याच्या कामासाठी कोणीतरी कॉर्पोरेशनचा एका कॉन्ट्रॅक्टरनी विटांची थप्पी आणून ठेवली होती. त्या विटावरची वास घ्यायला लागलो. ऑलरेडी तिथं कोणीतरी आपलं शिक्का मोर्तब केलं होतं, ते वास बारकाईने घ्यायला लागलो. कोणाचा असेल वास म्हणत. आणि इकडं मोठेकाकडे बघतो आणि जास्तच डोळे फिरायला लागले आणि जास्तच आठ्या पडले डोळ्या त्यांच्या कपाळाला. मग बघितलो आता हे वीट सोडलं तर पुढं दगडच लागणार आपल्या दगडावरतीच. मोठे काका जाऊन बसायला लावेल आपल्या त्या गार्डनच्या कुंपणाच्या दगडावरती. मग म्हटलं जाऊ दे, सायूजच्या शाळेमध्ये म्हण आहे, दगडापेक्षा वीट बरी वीट मऊ. म्हणून मग मस्तपैकी विटावरती 2 लेंडूक सोडले आणि माझा उद्योग संपला. एवढंच.